नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्र सरकारान निधी पुरवण करूनय अस्तंत बंगालातले ममता सरकार हाडटा प्रकल्पाक आडखळी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची तृणमूल सरकाराचेर टिका. भाजपाचो लोकसभा वेंचणूक जाहीरनामो थारोवंक समितीची आज मुख्यालयात बसका. काँग्रेस पक्ष आज जाहीर करता जाहीरनामो. मतदारांचो उणो प्रतिसाद आशिल्ल्या ठराविक जिल्ह्यातल्या महापालिका आयुक्त आणि वेंचणूक अधिकाऱ्यांची वेंचणूक आयोग घेता खास परिषद. काँग्रेस पक्षान जाहीर केली लोकसभा वेंचणूक उमेदवारांची 13वी वळेरी, मात गोयच्या 2 उमेदवारांचे नाव अजूनय ना. भारतीय रिझर्व्ह बँक आज नव्या अर्थिक वर्ष 2024-25 पहिलो द्विमासिक मुद्रा धोरण नियाळ करतली जाहीर. भारतीय हवामान खात्याचो भारताचे उदेंतेक कालोराचे ल्हार, ईशान्येत पावसाचो अदमास, कोकणात सोमार मेरेन कालोराचे हवामान. आता खबरो विस्तारान. अस्तंत बंगालात केंद्र सरकाराच्यो येवजण्यो चालीक लावन आडखळी हाडटा म्हण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तृणमूल काँग्रेस सरकाराचेर खर टिका केल्या. प्रधानमंत्री काल कूच बिहारात प्रचार सभेत उलयताले. केंद्र सरकारान वेळावेळार मोठ्या प्रमाणात निधी पुरवण करूनय अस्तंत बंगालात कितलेशेच प्रकल्प अजूनय पुराय जाल्ले नात अशे प्रधानमंत्र्यांनी सांगले. इतले मजगती तृणमूल काँग्रेसीचे मुखेली ममता बॅनर्जी हांची कूच बिहारात मटबकात प्रचार सभा जाली. राज्यात सीए चालीक लागचो ना अशें ममता बॅनर्जी हांणी म्हळां. तांची जनपैडुगुलीत माल वाठारात जनसभा जाली. उत्तर बंगालाच्या कूच बिहार आणि अलीपूरद्वार आणि जलपैगुडीत पहिल्या पावण्यार 19 एप्रिलाक लोकसभेखातीर मतदान जाता. इतले मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी एनडीएचो घटक पक्ष जेडीयू बरोबर काल बिहारात जाहीर प्रचाराचो नाल्ल फोडलो. बिहाराच्या जामुई जिल्ह्यातल्या बल्लोपुरात प्रधानमंत्र्यांनी सभा झाली. जदयू बरोबर भाजपान लोकसभेखातीर जागा वाटप जाहीर केल्या उपरांत प्रधानमंत्र्यांची ही बिहारात पहिली प्रचारसभा आशिल्ली. सभेत जदयूचे अध्यक्ष बिहाराचे मुखेलमंत्री नितीश कुमार तसेच भाजपा लोकजन शक्ती पक्ष रामविलास हिंदू स्थायी अमाव मोर्चाचे आदले मुखेलमंत्री जितन राम मांझी तसेच राष्ट्रीय लोक मोर्चाचे उपेंद्र कुशवाह सभेत वाटेकार जाल्ले. लोकजन शक्ती आणि पक्ष रामविलासाचे चिराग पासवान तिसरे खेप जामुई लोकसभा मतदारसंघात वेंचणूक लढतात. पहिल्या पावण्यावेले हे वेंचणुकेक 19 एप्रिलाक मतदान जातले. भाजपाच्या लोकसभा वेंचणूक जाहीरनामो समितीची काल बसका नवी दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयात झाली. हे बसकेत पक्षाचो जाहीरनामो निश्चित करपाविशी चर्चा झाली. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी राजनाथ सिंग हांचे फुडारपणात 27 वांगडी जाहीरनामो समितीची ही दुसरी बसका. हे समितीत ज्येष्ठ वांगडी निर्मला सीतारमण, अश्विनी वैष्णव, किरण रिजिजू आणि हेरांचो आसपाव आसा. हे फुडारी बसकेत वाटेकार जाल्ले. इतले मजगती काँग्रेस पक्ष आपलो वेंचणूक जाहीरनामो आज जाहीर करतलो. काँग्रेस पक्षान काल आपली उमेदवारांची 13वी वळेरी जाहीर केली. तातूंत 3 उमेदवारांचो आसपाव आसा, मात गोयचे 2 उमेदवार अजून जाहीर केल्ले नात. लोकसभेच्या वेंचणुके खातीर दुसऱ्या पावण्यावेल्या वेंचणुकेक उमेदवारी अर्ज घालपाक काल निमणो दीस आशिल्लो. ह्या पावण्यार 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी 88 लोकसभा सुवातांखातीर 26 एप्रिलाक मतदान जातले. मणिपूराच्या आउटर मणिपूर लोकसभा मतदारसंघातूय ह्या पावण्यार मतदान जातले. केरळात 20 सुवातो, कर्नाटकात 14, राजस्थानात 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात दरेकी 8, मध्य प्रदेशात 7, आसाम आणि बिहारात दरेकी 5, अस्तंत बंगाल आणि छत्तीसगडात दरेकी 3 आणि मणिपूर, त्रिपुरा, जम्मू आणि काश्मीरात दरेकी 1 सुवातेखातीर ह्या दुसऱ्या पावण्यार 26 एप्रिलाक मतदान जातले. उमेदवारी अर्जाची विस्कटावणी आयज जातली. जम्मू आणि काश्मीरात अर्जाची विस्कटावणी शेनवारा जातली. काँग्रेस पक्षाच्यो फुडारी आणि काँग्रेसीच्या संसदीय मंडळाच्यो अध्यक्ष सोनिया गांधी हांणी राज्यसभेच्यो खासदार म्हण सोपूत घेतलो. इतलो तेप लोकसभेच्या खासदार म्हण आशिल्ल्यो सोनिया गांधी आता राज्यसभेत पावल्या. आदले प्रधानमंत्री मनमोहन सिंग हांची राज्यसभेतली सुवात रिती झाल्या उपरांत त्या सुवातेर सोनिया गांधी हांणी राजस्थानाच्यो खासदार म्हण सोपूत घेतलो. गोयचे विरोधी पक्ष फुडारी काँग्रेसीचे आमदार युरी आलेमांव हांणी सोनिया गांधी हांका परबी भेटयली. भारतीय तटरक्षक दळाची प्रदूषण नियंत्रण मोहिमेची बोट समुद्र पेहेरेदार व्हिएतनादी तटरक्षक दळाचेर समुद्री तेल प्रदूषण नियंत्रण कार्यावळीत वांटेकार जातले. व्हिएतनामाच्या हो ची मिन शारा लागसर ह्यो जोड कवायती जाल्यो. समाज माध्यमाचेर भारतीय तटरक्षक दळान हे विशी माहिती दिला. हे कवायतींनी आसियान वाठारातल्या समुद्री प्रदूषण नियंत्रणाविषयी प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिका जाल्ली. दर्या सुरक्षित आणि नितळ राखपाक भारतीय तटरक्षक दळान आपली बांधिलकी स्पष्ट केल्या. वेचणूक आयोग आज मतदारसंघाचो प्रतिसाद सापून उणो आशिल्ल्यान थारावीक 11 राज्यातले महापालिका आयुक्त आणि जिल्हो वेचणूक अधिकाऱ्यांची परिषद घडून हाडटा. नवी दिल्लीत ही बसका जातली. लोकसभेच्या वेचणुकेत ह्या जिल्ह्यांनी मतदारांक मतदानाक प्रोत्साहन दिवपा खातीर कितें करू येता त्याविशयी विचार जातलो आणि उपाय काढतले. मतदारांचो प्रतिसाद कळोवचो म्हण विशिष्ट उपायांचेर चर्चा जातली आणि हे प्रमाण कृती येवजण थारतली. काय थारावीक शारी आणि गावगिऱ्या वाठारांनी मतदारांच्या उणो प्रतिसाद मतीत धरून वेचणूक आयोग ही पावलां उबारता. नवी दिल्लीत वेचणूक आयोगाच्या परिषदेत दिल्ली मुंबई चेन्नई बंगळुरू हैदराबाद अहमदाबाद पुणे ठाणे नागपूर पटना साहिब लखनौ आणि कानपूर ह्या नगरपालिकांचे आयुक्त तसेच बिहार आणि उत्तर प्रदेशातल्या वेचीक जिल्ह्यातल्या वेचणूक अधिकाऱ्यांचा आसपाव असतो. मुखेल वेचणूक आयुक्त राजीव कुमार आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हांच्या बरोबर परिषदेची येजमानकी चलतले. शारी वाठारांनी मतदानाक प्रतिसाद कमी येता तसेच गावगिऱ्या वाठारातल्यान स्थलांतर आशिल्ल्यान मतदाराक प्रतिसाद कमी येता हे एक मोठे आव्हान असा असे राजीव कुमार हांनी हे आधी म्हळा. भारतीय रिझर्व्ह बँक आज नव्या अर्थिक वर्ष 2024-25 पहिलो द्विमासिक मुद्रा धोरण नियाळ जाहीर करतली. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हांच्या येजमानकेत मुद्रा धोरण समितीची 3 दिसांची बसका कालसावन सुरू झाल्या. बसकेत आता जो निर्णय आज गव्हर्नर जाहीर करतले. 2024-25 अर्थिक वर्ष 6 द्विमासिक बसका जावपाच्यो असात. म्हारगाय नियंत्रणा सकयल राखपा खातीर रिझर्व्ह बँक हे खेपे रेपो दर असा तश्य दवरतली अशा अर्थतज्ञाचो अदमास असा. फाटल्या खेपे आरबीआयन रेपो दर 6.5% वाढयिल्लो. त्याआधी 6 द्विमासिक बसकांनी रेपो दर बदलूंक नाशिल्लो. भारतीय हवामान खात्यान भारताच्या उदेत्या वाठारांत फुडले 2 दीस कालोराच्या ल्हारांचो अदमास उक्तायला. उत्तरी कर्नाटक ओडिशा अस्तंत बंगाल झारखंड तेलंगण आंध्राची दर्यादेग यानाम आणि रायलसीमा वाठारात ह्या कालोराचे तापमान असतले असो अदमास असा. भारताच्या ईशान्येत गडगड आणि जगला मारून पावस आयतार मेरेन चालू उरपाचो अदमास हवामान खात्यान केला. अरुणाचल प्रदेशाच्या काय वाठारांनी आणि आसाम मेघालयात मोठो पाऊस पडपाचो अदमास असा. मेघालय नागालँड मणिपूर मिझोरम आणि त्रिपुरात फुडले काही दिस पाऊस असतलो. केरळ तामिळनाडू पुडुचेरी काराईकाल कर्नाटकाच्या दर्यादेग वाठार कोकण आणि गोयात सोमार मेरेन कालोराच्या हवामानाचो अदमास हवामान खात्यान केला. आयपीएल क्रिकेट सर्तीत राती झाल्या खेळात पंजाब किंग्स गुजरात टायटन्साक 3 गड्यांनी हारायले. अहमदाबादात नरेंद्र मोदी मैदानाचेर हो खेळ झालो. पंजाबान 200 धावड्यांची मोख 19.5 षटकांनी 7 गडे वगडावून गाठली. पंजाबा खातीर शशांक सिंग 29 बॉलांनी 61 धावड्यो काढून नाबाद उरलो. त्याआधी गुजरातान थारायल्ल्या 20 षटकांनी 4 गडे वगडावून 199 धावड्यो काढिल्ल्यो. मुखेली शुभमन गिलान 48 बॉलांनी 89 धावड्यो काढल्यो. पंजाबा खातीर कासिको राबाडान 2 गडे बाद केले. शशांक सिंगान प्लेयर ऑफ द मॅच मान मेळयलो. आज सनरायझर्स हैदराबाद चेन्नई सुपर किंग्सा आड हैदराबादात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानाचेर झुजतले. सांजे 7:30 वरांचेर खेळ सुरू जातलो. परतून एक फावट मुखेल खबरो. केंद्र सरकारान निधी पुरवण करूनय अस्तंत बंगालातले ममता सरकार हाडटा प्रकल्पाक आडखळी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची तृणमूल सरकाराचेर टीका. भाजपाचो लोकसभा वेचणूक जाहीरनामो थारोवंक समितीची आज मुख्यालयात बसका. काँग्रेस पक्ष आज जाहीर करता जाहीरनामो. मतदारांचो उणो प्रतिसाद आशिल्ल्या थारावीक जिल्ह्यातल्या महानगरपालिका आयुक्त आणि वेचणूक अधिकाऱ्यांची वेचणूक आयोग घेता आज खासा परिषद. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपता.